प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू की इत कार्यक्रम तेमुकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम सच्चो सरी कार्यक्रम ते मैं सप्ता उन्दी बार फिर स्वागत है माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन के जाना जरिए तल मेकुन सब तुन प्रभु ईश्वर न बरखत जरूर पुरसे रहे माता हुए उन्डे इत कार्यक्रम त बारे ते इमट अपनु संग वाले डुन भी जरूर बती की खेट इहुन वोड भी प्रभु ईश्वर न बारे ते पुंजी सके माइनोड ते इमट सब किंजट नेट इत कार्यक्रम तुन तिवड़ दोस्ता लुड़ित अम्मट अपनो निटैत कार्यक्रम ते हंदा न मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कम प्यारो प्रभु नी अमन निकुन जीवा तल खूब धन्यवाद स्यातोलम बाड़ी की इम्मा माकुन इच्छो बरक सीतोनी की अवे नम्मट कैस चल सके मायो आऊ ने इम्मा वोड़ सब लाचार गरीब न भी मदद की प्यारो प्रभु नी इत बखत ते मामा निश्चय बिनती आन की पवित्र आत्मा तजरिये तल माकुन बुद्धि अनि समझ सी ते इहु नमट निवंग ਸੱਚੋ ਵਚਨ ਨੂੰ ਓਂਡੇ ਵੀ ਪੜਾ ਗਹਿਰੋ ਤਲ ਪੂੰਜੀ ਸਕੇ ਮਾਇਕਮ ਅੜਿਯੜ ਮਾਵੜ ਭਾਵੜਾ ਅਨੀ ਬਾਈਕ ਨਾ ਨੱਡੂਮ ਤੇ ਬੁੜੇ ਬਿਮਾਰ ਹੋਈ ਬੁੜੇ ਤੰਗੀ ਤੇ ਹੋਏ ਬੁੜੇ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਤੇ ਹੋਏ ਯਾ ਫਿਰ ਵੜ ਆਪਣੋ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤਲ ਤੰਗ ਆਸੀ ਹੱਥੋੜ ਹੋਈ ਤਿਆਨ ਨਾਨੀ ਸੇ ਬਿਨਤੀ ਕਾ ਤੋ ਨਾ ਕਿ ਯੇ ਮਾਵਲ ਪ੍ਰਭੂ ਨੀ ਇਦੇ ਘੜੀ ਤੇ ਇਮਾ ਵੜਾਂ ਸਭ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਨੂੰ ਹਟੇ ਕਿ ਸਿਮ ਅਨੀ ਵੜਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਸੱਚੋ ਸ਼ਾਂਤੀ ਸਿਮ ਪਿਆਰੋ ਪ੍ਰਭੂ ਨੀ ਇੰਗਾ ਮਾਡ ਬੜਾਂ ਤਲਹਿਕਾ ਕੋਮ ਮਾਵਾ ਤਲਹਿਕਾਨ ਮੁੰਨੇ ਇਮਾ ਪੁੰਦਾ ਤੋ ਨੀ ਕਿਮਾ ਕੋਨ ਬੜਾਂ ਬੜਾਂ ਚੀਜ਼ ਕਨਾ ਜ਼ਰੂਰਤ ਹੈ ਅਮਟਨੀ ਕੁਨ ਸਭ ਮਾਧਿੰਗ ਲਈ ਧੰਨਵਾਦ ਸੀਤਾ ਕੇ ਇਤ ਬਿੰਦੀ ਤੁਨ ਯੀਸੂ ਮਸੀਹ ਨਾ ਨਾਮ ਤੇ ਤਲਹਿਕ ਕੀ ਤੋ ਨਾ ਆਮੇਨ ਤੇ ਇਮਟ ਸਭ ਆਪਣੋ ਕਾਮ ਧੰਦੋ ਨੂੰ ਘੜੀ ਮੈਂ ਛੋੜੇ ਕਿ ਸਿਕੁਨ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਨਾ ਇਉ ਸੱਚੋ ਅਨੀ ਜੀਵ ਤੋ ਵਚਨ ਨੂੰ ਕਿੰਜਟ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਮੀ ਵ ਜੀਵਾ ਤੇ ਆਨੰਦ ਖੁਸ਼ੀ ਅਨੀ ਮੀ ਵ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਪੂਰੋ ਸ਼ਾਂਤੀ ਸਿਆਨੁਲ ਓਂਡ ਮੀ ਵਾ ਰੂਨ ਰਚਾੜੇ ਮੀ ਵਾ ਖੇਤੀ ਬਾੜੀ ਤੇ ਓਂਡ ਮੀ ਵਾਂਗ ਸਭ ਕਾਮ ਧੰਦੋ ਨੇ ਵੀ ਖੂਬ ਬਰਕਤ ਸਿਆਨੁਲ ਪਿਆਰ ਭੈੜੇ ਟੈਨੀ ਸੇ ਲਕਨਿਟ ਪਿਜੜਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤੇ ਅਮਟ ਪਹਿਲੋ ਪਤਰਸ ਤਾਂ ਕਿਤਾਬ ਤਲੇ ਅਦੇਨਾ ਨਾਲੂ ਪਾਠ ਤਲਪ ਨੂੰ ਅਧਿਐਨ ਤੁਨ ਖਤਮ ਕੀਤਾਮ ਅਨੀ ਨੈਣ ਅਮਟ ਆਪਣੂ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤੇ ਪਹਿਲੋ ਪਤਰਸ ਤਾਂ ਕਿਤਾਬ ਤਲੇ ਅਦੇਨਾ ਸਯੂ ਪਾਠ ਤਾਂ ਉਂਦੀ ਖਾਕ ਨਾਲ ਵਿਚਾਰ ਕੀ ਕੰਮ ਇਤ ਪਾਠ ਤਾਂ ਖਾਸ ਮਾਨਦੀ ਯੋ ਆਂਦੂ ਮੁਸੀਬਤ ਅਨੀ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਨਾ ਦੂਸਰੋ ਮੇਲਾ ਇਹ ਦੁਨੀਆ ਤੇ ਵਾਇਨਾ ਸੇਵਾ ਆਸ਼ਾ ਉਂਡੇ ਧੀਰਜ ਤੁਨ ਪੈਦਾ ਗਿਆਤਾਈ ਪਹਿਲੋ ਪਤਰਸ ਤਾਂ ਇਹ ਆਖਰੀ ਪਾਠ ਤੇ ਮੁਸੀਬਤ ਅਨੀ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਨਾ ਦੂਸਰੋ ਮੇਲਾ ਵਾਇਨਾ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਉਂਦੀ ਸੰਗ ਨੇ ਹੀ ਬਤੇ ਕੀ ਤੋੜਾਈ ਮਾਓ ਮੁਸੀਬਤ ਤਾਂ ਸੰਗ ਨੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਦੂਸਰੋ ਮੇਲਾ ਵਾਇਨਾ ਇਦ ਮਾਂਦੀ ਤਾਂ ਬੜਾਂ ਸੰਬੰਧ ਹੈ ਵਿਸ਼ਵਾਸੀੜਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਮਾਂ ਇਪਿਟਲ ਹਰੇਕ ਤਲਾਈ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਮਸੀਹ ਨਾ ਕ੍ਰੂਸ ਤਾਂ ਪਰ ਦੁੱਖ ਤੁਨ ਜੇਲੇ ਕਹਿਣਾ ਸੰਗ ਨੇ ਸ਼ੁਰੂ ਆਤਾਈ ਬੇਗਵਲ ਮਾਵਾਂ ਪਾਪ ਨਾ ਦੰਡ ਤੁਨ ਸਹਿਨ ਕੀ ਤੁਲ ਨੈਣ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਔਲਾਦ ਤਾਂ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਵੀ ਮੁਸੀਬਤ ਹੈ ਬਾੜੀ ਕੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਵਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਮੁਸੀਬਤ ਨੂੰ ਸਿਆਤੋ ਲਈ ਇਧਰ ਰੀਤੀ ਤਲ ਅਮਟ ਚੇਤੇ ਮਾਸੀ ਕੁਨ ਪੜੋੜ ਹੁਸ਼ਿਆਰ ਬਨੇ ਮਾਸੀ ਦਾ ਕੰਮ ਓਂਡ ਬਹੁਨ ਬੋਲ ਮਾ ਕੁਨ ਬਨੇ ਕੇ ਆਨਾ ਚਾਹੇ ਮਾਏ ਤੋ ਲਈ ਆਹੂ ਨੇ ਬਨੇ ਮਾਏ ਨਹੀਂ ਓਂਡ ਬੋਨ ਬੋਲ ਕਾਮ ਤੇ ਯੇ ਜਿਸਕ ਮਾਈ ਤੋ ਲਈ ਅਨਿਤ ਪਾਠ ਤੋਂ ਨਾਲੂ ਸੰਗ ਨੇ ਤੂਸ ਤੋ ਨਾ ਉਂਦੀ ਵਚਨ ਤਲ ਅਰੇ ਕੁਨ ਨਾਲੂ ਵਚਨ ਤੇ ਅਮਟ ਕਰਿਤਾ ਤੋੜਮ ਕੀ ਮੁਸੀਬਤ ਸੇਵਾ ਓਂਡੇ ਆਸ਼ਾ ਤੁਨ ਪੈਦਾ ਕਹਿਤਾ ਹੈ ਓਂਡੇ ਮੁੰਨੇ ਸਯੂ ਵਚਨ ਤਲ ਅਰੇ ਕੁਨ ਚੌਦਾ ਵਚਨ ਲੁਗੁਸ ਅਮਟ ਕਰਿਤਾ ਤੋੜਮ ਕੀ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਦੀਨ ਤਾਈ ਅਨੇ ਧੀਰਜ ਤੁਨ ਪੈਦਾ ਕਹਿਤਾ ਹੈ ਅਨੇ ਮਾ ਕਰੂਮ ਬੀਤੇ ਮਾਤੰਗ ਦਿਯੰਗ ਨਾ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਨਾ ਦੁੱਖ ਅਨੀ ਪ੍ਰਭੂ ਨੋਡ ਸੇਵਕੋੜਾ ਇਤ ਬਖਤ ਤੇ ਮੁਸੀਬਤ ਹੈ ਓਂਡੇ ਅਦੇ ਨਾ ਬਾਤ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਤੇ ਦੂਸਰੋ ਮੇਲਾ ਵਾਇਨਾ ਹੈ ਹਰੇਕ ਵਿਸ਼ਵਾਸ ਇਨ ਕਰੂਮ ਇਤ ਆਸਾ ਨੀ ਪੂਰੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਆਇਨਾ ਚਾਹੀਏ ਕਿ ਉਂਦੀ ਦਿਆ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਤੇ ਫਿਰ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਹੈ ਮਾਗੁਨ ਹਮੇਸ਼ਾ ਬਤੇਕਾ ਤੁਲਾਈ ਕਿ ਹਮੇਸ਼ਾ ਤਾਂ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਿਰਫ ਪ੍ਰਭੂ ਯੀਸ਼ੂ ਹੀ ਸਿਸ ਸਕੇ ਮਾਈ ਤੋਲਈ ਬੜਾਂ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਪਰ ਦੂਸਰੋ ਮੇ ਲਵਾਇਨਾ ਯਾਨੀ ਕਿ ਵਪੜ ਵੋਲਮੀ ਕੁਨ ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਤਲ ਵੋਯਨ ਲਈ ਵਾਇਨੁਲ ਓਂਡੇ ਅਦੇ ਨੇ ਬਾਤ ਤਮੀ ਸੰਗ ਨੇ ਵਾਪਸ ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਪਰ ਰਾਜਕਿਆਨ ਲਈ ਵਾਇ ਤੋਲਈ ਤੇ ਇਦਮੀ ਵਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤਾਂ ਉਂਦੇ ਹਿੱਸਾ ਯਾ ਫਿਰ ਇਤ ਬੜਾਂਗੇ ਬਾਦੁੜ ਵਾਲੇ ਚੀਜ਼ਾਂ ਜੋ ਕਿ ਚਿਕਲਾ ਤੇ ਪੈਦਾ ਆਇਨ ਵਾਲੇ ਜਿਗਲੇ ਮਾਤਾ ਕੇ ਵਿੜਚਿਤਲੇ ਕਾ ਬਾਦੁੜੇ ਲਟਕੇ ਮਾਈਤਾਈ ਓਂਡੇ ਬਦੇ ਨਮੀ ਵਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਸੱਚੋ ਰੂਪ ਤਾਲ ਬੜਾਂਗੇ ਵੀ ਕੀ ਮਥਾਈ ਲੇ ਦੂਸਰੋ ਮੇਲਾ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਵਾਇਨਾ ਸਿਰਫ ਉਂਦੀ ਨਿਯਮ ਹੈ ਲੇ ਬਲਕਿ ਇਦ ਅੱਛੀ ਜਾਂਦ ਜੋ ਕਿ ਮਾਵਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਸੋੜੀਤਾ ਨਾਹੀ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਵਾਇਨਾ ਮਦਦ ਲੇ ਕਾ ਪਾਂਗੇ ਬਹਿਲੇ ਬਦਮੀ ਕੁਨ ਦੁੱਖ ਅਨੀ ਮੁਸੀਬਤ ਤਾਂ ਬਖਤ ਤੇ ਸਰੀ ਤੁਨ ਬਤੇ ਗਿਆਲ ਅਨਾ ਉਂਦ ਦਿਆ ਅਧ ਘੜੀ ਤੁਨ ਉੜਨ ਵਾਲੇ ਹੈ ਗਿਆਨ ਉਂਡਿਆਂ ਨਾ ਵੋਨ ਹਾਜ਼ਰੀ ਤੇ ਵਾਇਨ ਵਾਲ ਹੈਯਨ ਇਤ ਬਚੋਲ ਪਾਣਾ ਬਰਕਤ ਤਾ ਬਖਤ ਆਇਲ ਉਂਡ ਮੁੰਨੇ ਪਤਰਸ ਮਾਕੁਨ ਬਤੇਗਾ ਤੋ ਲੈ ਕੀ ਮਾਵਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਮੁਸੀਬਤ ਅਦੇਨਾ ਸੰਬੰਧ ਤੇ ਹੈ ਪਹਿਲੋ ਪਤਰਸ ਦਾ ਕਿਤਾਬ ਅਦੇ ਨਾ ਸਯੂ ਪਾੜਤਾ ਉਂਦੀ ਵਚਨ ਤੇ ਇਹੋ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਇਦਿਨ ਨਾਲ ਮੀ ਈਪੀ ਟੋੜ ਸੇਨਾ ਲੜੂਨ ਅਰਜ ਕਿਆ ਤੋ ਨਾ ਅੰਨਾ ਵੀ ਮੀ ਸੰਗ ਨੁਲ ਸੇਨਾਲ ਮਸੀਹ ਨਾ ਦੁੱਖ ਤੋਲ ਗਵਾਨਾ ਅਨੇ ਉਜਾਗਰ ਆਇਨ ਵਾਲੇ ਬੜਾਈ ਤੇ ਸੰਗ ਆਇਕਾ ਤੇ ਮੀ ਵ ਬਿਨਤੀ ਕਿਆ ਤੋ ਨਾ ਪਤਰਸ ਆਪਣੂ ਜਗ੍ਹਾ ਤੁਨ ਪੜਾ ਹੀ ਮਜ਼ਬੂਤੀ ਦਾ ਸੰਗ ਨੇ ਮਨਜੂਰ ਕਿਆ ਨਾ ਜ਼ਰੀਏ ਤਲ ਸ਼ੁਰੂ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਬਲਕਿ ਗੋਲ ਆਪਣੋ ਆਪ ਤੁਨ ਵੜੁਲ ਚੇਲਲ ਵੀ ਹਲਿ ਨੋਲ ਉਂਡ ਵੋ ਲੱਗਾ ਸੱਚਾਈ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਬਤਿਕਾ ਤੋ ਲਈ ਕਿ ਵੋਲ ਵੜੁਲ ਸਿਹਾਨੋ ਆਂਦੁਲ ਬਹੁਨ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਕਿ ਅੰਨਾ ਵੀ ਵੋਲ ਲੇਖਾ ਵੜੁਲ ਸਿਹਾਨੋ ਆਂਦਨ ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਦਾਨ ਕਿ ਅਗਾ ਦੂਸਰੋ ਮਾਨਵਾਲੋੜ ਵੀ ਮੰਜੀ ਤੋੜ ਬੋੜ ਸਿਹਾਨੋੜ ਮਤ ਤੋੜ ਸਮੁਨ ਪੱਤਰ ਸਿਗਾ ਆਪਣੋ ਆਪ ਤੁਨ ਵੜੁਲ ਸੰਘ ਵਾਲੇ ਸਿਆਨੋ ਇੰਤੋ ਲਈ ਵੋਲ ਆਪਣੋ ਭਾਈ ਬੰਧਨਾ ਪਰੋ ਬੱਪੋਲ ਵੀ ਉੱਚੋ ਪਦਵੀਤਾ ਦਾਵਾਲ ਕੇਵਲ ਬਲਕਿ ਵੜੂ ਸੰਘ ਵਾਲੇ ਸਿਆਨੋ ਲੇਖਾ ਵੋਲ ਵੜੁਨ ਸਮਝ ਗਿਆ ਤੋ ਲਈ ਉਂਡੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਦੁੱਖ ਨੋਲ ਗਵਾ ਪੱਤਰ ਸੁਂਦੀ ਅਲਗ ਜਗਤ ਤੇ ਮੰਜੀ ਤੋਲ ਬਾਲੀ ਕੇਵਲ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਦੁੱਖ ਨੋਲ ਗਵਾ ਆਂਦੁਲ ਉਂਡੇ ਉਜਾਗਰ ਆਇਨ ਵਾਲੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਭਗਤੀ ਤੇ ਸਾਮਿਲ ਆਸੇ ਕੁਨ ਵੜੁਨ ਸਮਝ ਗਿਆ ਤੋ ਲਈ ਪਹਿਲੇ ਡਕਾਲ ਤੇ ਪਤਰਸ ਅਸ਼ਕਤੀ ਤੋਂ ਰੁਸੀਮਤ ਤੋਲ ਆਪਣਾ ਦੂਸਰੋ ਚਿੱਠੀ ਤੇ ਇਦੇ ਨਾ ਰੂਪ ਬਦਲੇ ਮਾਇਨ ਵਾਲੇ ਮਟਤ ਪਰੋ ਇਵਨ ਆਤਾ ਕੇ ਹੁਸੀਮਤ ਤੋਲ ਪਤਰਸ ਈਸ਼ੂ ਨਗਾ ਮਟਤ ਪਰੋ ਸਾਇਨ ਬਖਤ ਤੇ ਉੜਤੋਲ ਉਂਡੇ ਓਲ ਪ੍ਰਭੂ ਈਸ਼ੂਨ ਅਗਾ ਯਾਨੀ ਕਿ ਮਟਤ ਪਰੋ ਰੂਪ ਬਦਲੇ ਮਾਤਾ ਕੇ ਵੀ ਉੜਦੁਲ ਉਂਡੇ ਅਦ ਮਟਤਾ ਉੱਤਰ ਤਾ ਖਾਕ ਮੰਜੀਤਾ ਨਾਕੁਨ ਇਹੁਨ ਲਾਗੀਤਾ ਹੈ ਕਿ ਆ ਜਗਾ ਹਰਮੁਨ ਮਟਾ ਮੰਜੀਤਾ ਹੋਏ ਯਾ ਫਿਰ ਆ ਜਗਾ ਤੂੰ ਨਾ ਮਟ ਖਾਸ ਇੰਜੀ ਸਕਮਾਈ ਤੋੜਮ ਬਲਕਿ ਅੱਗਾ ਜੋ ਆਤੂ ਅਦਮਾਨ ਦੀ ਪੜਾਈ ਖਾਸ ਮੰਜੀਤਾ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟੈਨ ਸੇਲਕ ਨਿਟ ਪਤਰਸ ਇੰਤੋ ਲਈ ਕਿ ਬੋਲਦ ਮਾਂਦੀ ਤੋਲ ਗਵਾ ਮਤ ਤੋਲ ਪਰ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਬਖਤ ਤੇ ਉਂਦੀ ਮਹਿਮਾ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਹੀ ਜੋ ਕਿ ਅਦ ਅਦਿਨ ਸੇ ਵੀ ਬੜੇ ਮਾਸਿਕੁਨ ਆਇਲ ਯਾਨੀ ਕਿ ਆਇਨ ਵਾਲੇ ਮਹਿਮਾ ਉਂਡ ਮੁੰਨੇ ਪਹਿਲੋ ਪਤਰਸ ਦਾ ਕਿਤਾਬ ਤੇ ਅਦੇਨਾ ਸਯੂੰ ਪਾੜਤਾ ਰਣ ਵਚਨ ਤੇ ਅਮਟ ਇਉਨ ਕਰੀਤਾ ਤੋੜਮ ਮਿਓ ਜਵਾਬਦਾਰੀ ਤੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਸੀਤਾ ਖਾਲੂਤੁਨ ਕੇਪਸੀ ਇਰਟ ਦਬਾਵ ਤੇ ਹੱਲੇ ਅਨੇ ਬੇਈਮਾਨੀ ਤਾ ਕਮਾਈ ਥਿਨਲ ਵੀ ਹੱਲੇ ਪਤਰਸ ਸੱਚਾਈ ਤਾ ਪਰੋ ਵੇੜਚੀ ਵਾਟਸਿਰੇ ਮਾਤੋ ਲਈ ਕਿ ਵੜੁਲ ਸਿਹਾਨ ਜੋ ਕਿ ਵੜੁਲ ਮੁਖੀਆ ਲਾਂਦੁਲ ਵੋਨ ਝੁੰਡ ਤੋਲ ਮਹਿਤਨ ਵਾਲੇ ਬਨੇ ਮਾਏ ਨਾਈ ਮਹਿਤਨ ਲਈ ਇੰਤਜ਼ਾਮ ਕਿਆ ਨਾ ਕੇਪਾ ਨਾ ਦੇਖ ਰੇਖ ਕਿਆ ਨਾ ਉਂਡੇ ਉਂਦੇ ਨਿਯਮ ਤੇ ਇਰਾ ਨਾ ਉਂਡੇ ਹੁਕਮ ਸਿਆਨਾ ਉਂਡੇ ਸਰੀ ਤੁਨ ਬਤੇ ਕਿਆ ਨਾ ਇਹ ਸਭ ਮਾਂਦੀ ਸ਼ਾਮਿਲ ਹੈ ਵੜੁਲ ਸਿਆਨ ਮਾਨਵਨ ਪੜਾਈ ਅੱਛਾ ਤਲ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਸੇਵਾ ਤੁਨ ਕਿਆ ਨਾ ਹੈ ਸਬਸੇ ਪਹਿਲੇ ਪੱਤਰ ਸਿਗਾ ਇੰਤੋ ਲਈ ਕਿ ਸਿਆਨੁੜੁਨ ਸਹੀ ਕਾਰਨ ਤਲਾਈ ਸੱਚੋ ਮੰਤਲ ਸੇਵਤੁਨ ਕਿਆ ਨਾ ਪਰ ਇਉਨ ਵੀ ਹੈਲੇ ਕਿ ਵੜੁਨ ਕਿਆ ਨਹੀਂ ਹੈ ਬਲਕਿ ਆਪਣੋ ਇੱਛਾ ਤਲ ਇਦਨ ਪੜਾ ਅੱਛਾ ਤਲ ਕਿਆ ਨਾ ਬੜੰਗ ਇਮਟ ਹੁੜਕਿਟ ਕਿਵੋਲ ਬੜੰਗ ਇੰਤੋ ਲਈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਅਝੁੰਡ ਤਾ ਜੋ ਕਿ ਮਿਓ ਨਡੂਮ ਤੇ ਹੈ ਅਦਨ ਕੇ ਪਟੋਂਡੇ ਇਦ ਇਹੁਨ ਦਬਾਵ ਤਲਹਲੇ ਬਲਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਇੱਛਤ ਲੇਖਾ ਪੜਾਈ ਖੁਸ਼ੀ ਤਲ ਕਿਮਟ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਹਲ ਚਾਹੇ ਮਾਯੋਲ ਕੀ ਇਮਟ ਕਿ ਜਮਾਸੇ ਕੁਨ ਗਿਰਜਾਰੋ ਤੇ ਬਿਨੇ ਕਾਮ ਤੁਨ ਕਿਆਨ ਲਈ ਜਵਾਬਦਾਰੀ ਯੇ ਨਟ ਇਹੁਨ ਮਿਨੀ ਇਨਮਟ ਕਿ ਇਤ ਕਾਮ ਤੁਨ ਕਿਆਨ ਵਾਲੇ ਬੋਲੇ ਹੈ ਲੇ ਤੇ ਅੰਨਾ ਹੀ ਕਿਸੀ ਯਨ ਤੋ ਨਾ ਵਰ ਦੋਸਤਾ ਲੁੜਿਕ ਇਮਟ ਇਹੁਨ ਮਿਨੀ ਕਿ ਮਟ ਬਾੜੀ ਕਿ ਵੋ ਨਾ ਯਾਨੇ ਕਿ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਨਾ ਸੇਵਾ ਤੁਨ ਕਿਆ ਨਾ ਅਦਬੇ ਨੇ ਕਾਰਨ ਹਲਾਯੋ ਯਦਿ ਇਮਟ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਸੇਵਾ ਤੁਨ ਬੁਨੇ ਦਬਾਬ ਤੇ ਕਿਸੀ ਰਹਿਮ ਆਤੁਰਟ ਹੋਏ ਤੇ ಇದೇನ ಬಳಂಗ ಫಾಯ್ದಾ ಇಲ್ಲೇ ನೀಚ ಕಮಾಯ್ತ ಲೈ ಅಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಅಪನು ಮಂತುನ್ ಲಗೆ ಕಿಸಿಕುನ್ ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಪತ್ರ ಸಿದ್ ಮಾದಿ ತುನ್ ಪಳ ಅಚ್ಛಾ ತಲ್ ಬದೆ ಕಿಚಿರೆ ಮಾತು ಲೈಕಿ ಉನ ಸೇವತ್ ಲೈ ಸಿರಪ್ ಸಹಿ ಕಾರಣ ಹಲ ಆಯ್ನ ಚೈಯೆ ಬಲ್ಕಿ ಸಚ್ಚು ಮನ್ ಭಿ ಆಯ್ನ ಚೈಯೆ ಬಾಡಿ ಕಿ ಓಡ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಪ್ರಭುನ ಸೇವಾ ತುನ್ ಆಚಿ ತೊಡೈ ಉಂಡೆ ಮಾಕುನ್ ಸೇವಾ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಸಚ್ಚು ಸರ್ರೀತೆ ತಾಕ ನಾಯಿ ಉಂಡೆ ಇದ್ ಮಾವಾ ಫಾಯ್ದಾ ತಲೈ ಹಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಇದನ್ ಮಾಕುನ್ ಪಳ ಖುಷಿ ತಲೈ ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಬಳುಲ್ ಪುರಾನು ಸೇವಾ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾನವಾನ್ ಬಳಂಗ್ ಪುಟ್ಟಿ ತಾಯಿ ಇವನ್ ಉಡಾನ್ ಸೆ ಪೈಲೆ ಮಾಕುನ್ ಅಪನು ಆತ್ಮ ತುನ್ ಖುಷ್ ಇರ ನಾಯಿ ಇಮಡ್ ಸಡಕ್ ತಪರು ತಾಕನ್ ವಾಲೆ ಲುಗುಡುನ್ ಹುಡ್ತೋಳಿಟ್ ಹೋಯ್ ಬಳಂಗ್ ಇಮಡ್ ಬೋನೆ ಖುಷಿತ ನಜರ್ ತಲ್ ಹುಡ್ತೋಳಿಟ್ ಓಡ್ ಬಿ ಬೇನೈ ನ ಬೇನೈ ಪರೇಶಾನಿ ತೆ ಜರೂರ್ ಮಂತೋಳೈ ಒಂಡೆ ನೌಕರಿ ತುನ್ ಯತನ ಕೋಶಿಶ್ ಕ್ಯಾ ತೋಳೈ ಬದನ್ ಓಡ್ ಬೇಕಾರ್ ಸಂಜೆ ಮಾಯ್ ತೋಳೈ ನಿರ್ಣಯ ಸೋಳ್ ಇ ತೋಳೈ ಓಡದ್ ಕಾಮ್ ತುನ್ ಕಿಸಿರೇ ಮಾ ತೋಳೈ ಬದ್ದನ್ ಓಡ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಹಲ್ ಗ್ಯಾನ ಚಾಯ್ ಮಾಯೋಳ್ ಬೇಗ ಇ ಮಟಪ್ನು ಕಾಮ್ ತುನ್ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ ತೋಳಿಟ್ ಬಾಡಿಕಿ ಇದ್ದೇನೆ ಮಟ್ ಕ್ಯಾನ ಪಸಂದ್ ಕ್ಯಾ ತೋಳಿಟ್ ಒಂಡೆ ಇದ್ದೇನ್ ಕ್ಯಾನ ಬಿ ಚಾಯ್ ಮಾಯ್ ತೋಳಿಟ್ ಇದೆ ಮಾಂದಿ ಮಾಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ವಚನ್ ತುನ್ ಕರೆತನ ಸೇವಾ ತುನ್ ಉಂದಿ ಪೂರು ರೀತಿ ತಲ್ ಖುಷಿ ಬನೆ ಕಿಸಿ ಸ್ಯಾತಾಯಿ ಸಮನ್ ಪತ್ರ ಸಿಗ್ಗ ಮಾಕುನ್ ವ್ಯಶ್ಚರ್ಯ ಮಾತು ಲೈಕಿ ಪ್ರಭುನ ಸೇವಾ ತಿಮಾವ ಉಂದಿ ಮಜಬೂತ್ ಇರಾದ ಮದನ ಚೈಯೆ ಪೈಲೋ ಪತ್ರಸ್ಥ ಕಿತಾಬ ಅದನ ಸಯು ಪಾಡ್ತ ಮುಂದುವಚಂತೆ ಅಮಟ್ ಇವನ್ ಕರಿತಾ ತೋಳಂ ಬುಳಲ್ ಮಾಲಿಕ್ ಬನೆ ಮಾಯಿಲೆ ಅಲ್ಲೆ ಪರ್ವೋಳಿನಲ್ ನಮೂನಾ ಬನೆ ಮಾಯಲೆ ಖುಷಿತೆ ಅನಿ ಸೇವತ್ತ ಭಾವನಾತೆ ಇಹುನ್ ಕಿಂಟ್ ಒಂಡೆ ದೂಸರೋ ವಿಚಾರ ತಲ್ ವಡುಲ್ ಪುರಾನು ಪ್ರಭುನು ಸೇವಕ್ ತುನ್ ಅಪ್ನು ಸೇವಾ ತುನ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸೈ ತರಿಕ ತಲ್ ಕ್ಯಾನ ಚೈಯೆ ಉನ ಕಾಮ್ ಲುಗೋಳುನ್ ಹಕಲಿ ಕ್ಯಾನ ಹೈಲೆ ಬಲ್ಕಿ ಓಡುನ್ ಚೊಕ್ಕೋ ಶರೀರ ತುನ್ ಬತೆ ಕ್ಯಾನ ಹೈ ಉನ್ ವರಿ ತನ್ ವಾಲೆ ಹಲ್ಲೆ ಬನೆ ಮಾಯ ನಾಯಿ ಬಲ್ಕಿ ಉನ್ ಲುಗೋಳ ಸಾಮ್ನೋ ಒಳು ನಮೂನ ಬನೆ ಮಾಯ ನಾಯಿ ಇದೂಂದಿ ಅಚ್ಛ ಕಾಮಾನ್ ಇಪಿ ಒಂದ್ ಹುಣ್ತ ಸಾಮ್ನು ಒಳು ಲಚ್ಚ ಮಾನ್ವಲ್ ಬನೆ ಮಾಯ್ನ ಚೈಯೆ ಅನ್ನ ಸಂಜೆ ಮಾಯೋನ್ ಕೆ ಒಳು ಪ್ರಚಾರ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ್ ಮಂಜ್ ತಪಾರು ನಿಚ್ಚಿಕೊನ್ ಅಪ್ನು ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಅದ್ ಕಾಮ್ ತುನ್ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಧಮ್ಕೆ ಕ್ಯಾನ ಚೈಯೆ ಬೇನೆ ಕಾಮ್ ತುನ್ ಓಲ್ ಖುದಲ್ ಕೆ ಓಲ್ ಅನ್ನೈದ್ ಮಾದಿ ತುನ್ ಮಾನಿ ಕ್ಯಾ ತುನಕಿ ಅಪ್ನು ಮಂಡ್ಲಿ ತುನ್ ಬೇನೆ ಭಿ ಕಾರಣ ತಲೈ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ಹಲೆನ್ನೋನ್ ಬದ್ದನ್ ಲೈ ಅನ್ನ ಬಿ ಬಪ್ಪೊಳೆ ಹಲ್ಸೇವನ್ ಒಂಡೆ ಅನ್ನ ಸಂಜಮಾಯ್ ತುನ ಕಿ ಮಾಕುನ್ ದೂಸರೋಡ್ ಸೆ ಅದ್ ಮಾಂದಿ ತಮಾಂಗ್ ತುನ್ ಭಿ ಕ್ಯಾನ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲೆ ಬದ್ದನ ಮಠ್ ಖುದಲ್ ಕೇವಂ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ಪೈಲು ಪತ್ರಸ್ಥ ಕಿತಾಬ ಅದೇನ ಸಯು ಪಾಡ್ತಾ ನಾಲೂ ಚಂತೆ ಪ್ರಭು ಮಾಕುನ್ ಇವನ್ ಕರೆಚ್ಚರೆ ಮಾತೊಲೈ ಅನ್ಯ ಪೋಳ್ಪೊಳುಲ್ ಮೆಹ್ತನ್ ವಾಲೆ ಯಾನಿ ಕಿಮಸಿ ಉಜಾಗರ್ ಆಯ್ನುಲ್ ತೆಮೇಕುನ್ ಬಳಾಯ್ತ ಮುಕುಟ್ ಪುಡ್ಸಿದಾಲ್ ಅದನ್ನ ಚಮಾಗ್ ಬಪ್ಪೊಡೆ ಬಿಗಡೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋ ಒಳು ಸಿಯಾನು ಮಾನ್ ವಾಲಿಯ ಮೆಹ್ತನ್ ವಾಲೆ ಪಳಹಿ ಹುಸಿಯಾರಿ ತಲ್ ಈ ಸೇವಾ ತುನ್ ಒನ್ ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಬಾಡಿಕಿ ಒಲ್ ಮುಖಿಯಲ್ ಮೆಹ್ತನ್ ವಾಲೆ ನ ಕಾಮ್ ಕ್ಯಾ ತೋಲೈ ಬದೇನುಲ್ ಓಲ್ ಜವಾಬ್ದಾರ ಅಯ್ಯುಲ್ ಒಂಡೆ ಬೋಲ್ ಖುದ್ ಓನ ಸೇವಾ ತಲೈ ಇಹುನ್ ಇನಾಮ್ ಸ್ಯಾನುಲ್ ಬದ್ ಹಮೇಶ ತಾಯಿ ಅಪನು ಮಂತೆ ಇವನು ವಿಚಾರ ಮಿನಿಕೆ ಮಟ್ಕಿ ಅಮಟ್ ಬೇಕಾರ್ತೆ ಈ ಕಾಮ್ ಕಿಸಿ ರೇ ಮಾತೋಳಂ ಪೊಲೂಸ್ ಮಾಕುನಿಗ್ಗ ವೆಚ್ಚರೆ ಮಾತು ಲೈಕಿ ವಡುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿನ್ ಬೇಕಾರ್ತೆ ಬಿಗಾರ್ ಹಲ್ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಮಿಗುನ್ ಸಿರ ಪ್ರಭುನ್ ಲೈ ಕಾಮ್ ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಒಂಡ ಬೇನೆ ದಿಯಾ ಇನಾಮ್ ತುನ್ ಯತ್ತನ್ ಲೈ ಉನೈ ಕಾಕ್ ಹುಳ ನಾಯಿ ಇದ್ದೆ ಒಂದಿ ತರಿಕಾಂದ್ ಪದನ ಜರಿಯ ತಲ್ ಅಮ್ಮಡ್ ಓನ ಸೇವತುನ್ ಕಿಸಿಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳಂ ತಮೀಕುನ್ ಹಮೇಶ ತಮ್ಮಕೊಡ್ ಪುಟ್ಟಲ್ ಜೋಕಿಯದ್ ಬಪ್ಪೋಡೆ ಬಿ ಮುರ್ಜಲ್ ಮಾನಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಜಿಂದಗಿ ತಮ್ಮಕುಟನಿ ಧಾರ್ಮಿಕತಾ ನ ಮುಕುಟ್ ತಸಂಗ್ನೆ ಲೈಸೋ ಮುಕುಟ್ ನ ಬಾರತೆ ಬತೆಗಿತ್ತೋಳೈ ಇದ್ ಮಹಿಮಾ ತಮ್ಮಕುಟ್ ಬಳಂಗಾಂದ್ ಅನ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾತು ನಾಕಿ ಇದನ್ನ ಮತ್ಲಬ್ ಆಂದ್ಕಿ उन्दे दिया अमर सवना महिमा ते शामिल आने वाले है यम इमड़ महिमा इंजे कुन बड़ा समझो माई तो रेट बच्चोल पड़ा है इद महिमा ओंडयात बिना रूप वाले है अने अदेना रंग बड़ा है नावा इवन विश्वास है कि बेगिनती विश्वासिड करूं महिमा ता मतलब ता बारे ते बांगे भी जवाब है ले पर उन्दी धुंद्रो सो विचार है परमेश्वर ता वचन तुन केंजट की इग प्रभु माकुन बड़ा कर चिरे मा तो लई ओंडे बाद उड़ परमेश्वर ता महिमा ता बारे ते वह चिरे माताई ओंडे पूर्व बाद उड़ा चीज को ना कई द कला तुन उजागर किसरे माता है नावड़ प्यारो संगवाले रित अने मुन्ने प्रभु माकुन यून वह चिरे मात तो लई ओंडे परमेश्वर ता महान घड़ी कीतल वाले दुनिया ता सामनोडा सिर्फ रचडले का आयु अद्य महिमा आंद याने की मावल परमेश्वर ता महान आयन मांदी महिमा तरंग तबारे ते मीवा बड़ंग कहना है इत पूरा दुनिया तुन जरस हो रात ते उड़ट उन्हें बादुड़ तक हाक उड़ट उन्हें धरती तुन उड़ट पुंगन वाले झिरियानु पुंगारनु उन्हें मड़कना आकिन उड़ट अद्य महिमान यानी कि परमेश्वर ता महिमा ना उड़ प्यारोड़ महिमा ता उन्दी इद्दे रंग है अनमी से इंजी सके माई तुना कि परमेश्वर ता महिमा उन्दी इतल चीजान जो कि पढ़ा ही अचरज वाले ही उन्हें उन्द दिया अमट आपी शामिल आयन वाले हयम उन्हें अद्यन वोल महिमा ता मुकुट इंतो लाई अने इग पत्रस प्रभु जिन केपन वाले मुखियाल इंतो लाई अच्छा महतन वाले भिंडन लाई अपनो परांतुन स्यातो लाई इदवचन भजन संहिता 22 ते लिखे माताई महान महतन वाले अपनो भिंडनो केपी तो लाई इदमांदे तो न मट भजन 23 ते हुड़ी तोड़म ओंड मुन्ने भजन 24 ते अमट हुड़ी तोड़म की बोल मुखियान लेका केपन वाले आंदोल बोल फिर दूसरो मेला ये दुनिया ते वाइन वाले ही उन्दे दिया मावल महतन वाले मुखियल उजागर आयनुल ओंडे बोन संग ने अद बखत्ते भी वना झुंड आयल ओंडे अमट अद झुंड तोड़ सदस्य आई कोम इत बच्चों पड़ा खुशी तमांदी है प्यारा दोस्त लोड़ित पहलो पत्रस्ता किताब आदेना सयुंग पढ़ता सयुंग अनिसारुं वचन ते इहुन लिखे माता है इहुन ये जुवान कनेट स्यानोड़ बस्ते मंट अनि सब दिन आसी आपसी सेवा किम्ट बाड़ी के लिखे माता की परमेश्वर घमंडी न खिलाफ आई तोल पर दीन लोगोड़ा सारा क्या तोल इधन नल परमेश्वर ता शक्ति वाले कई दसिर मन जी दीन आउंड की ठीक बखत तिमिकुन बड़े सी ताची से विल यू ने जुआन नीट इमट भी स्यानोड़ा बस्ते मंट पर इद मांदी मावंग दिया ने बिल्कुल उल्टो आसियताई नेड स्यानोड़ नौजवान न बसते मनाना अरिताई जुआन कने हई बोड़ खिलाफ ते आंदोड़ ओंडे बोड़ ईतोड़े आंदोड़ जो कि व्यवस्था तुन अलग कहना चाहे माई तोड़ाई पर विश्वासी जुआन कनु पड़ा अच्छा ताल समझमाइना जरूरत है कि परमेश्वर तवचन वोड़िनल बड़ंगिनताई समाधान बात ते भी म्यूलदाऊ यदि बड़ुल अच्छा मानवाल या फिर धर्मी दाऊ होते शायद जितो बुद्धि मैं करूं है अध्ययन से भी ज्यादा बुद्धि उन करूं होए बल्कि इमर सब तब उन दूसरों ता सेवा क्या लाई दीनता ता नन्नी डुन दोस्ते को निरट दूसरो विचार तल विश्वासीड़ अपनो तरीका तुन दूसरों पर हल थोपे के आना चाहिए प्यारो भैडी टनि से लखनित अने मुन्ने प्रभु यीशु मकुन वचन ते इन करता तो लाई सारो चिंता उन परो वाट से चिमट वोल मी वा फिकर क्या तोल होशियार अनि जागोमंट म्यूल दुश्मन सैतान डगर कैन वाले पुलित लेका वली सिपेड़ की तोल की बोन सरुच चितिन जी येत का विश्वास तेपा कुमन जी वो नसामो किमट बाड़ी की पुतोड़ की विश्वास ते मिवोड़ संगवालड़ बेसारो दुनिया ते इहुन दुखता ततोड़ सारो दया तोल परमेश्वर में कुन मसीहन संग ने तनवा सदा मदन वाले सुबह ते संभागी आई लेके तोल ते थोड़ो जे दे दुखता ची येतकेट अनि वोल में कुन सिद्ध की सिपक्को अनि मजबूत अनि स्थिर बने के अनुल बोल सदा लोगोस प्रभु मंदानुल आमीन इहुन आई सिल्वानुस नवा समस्त विश्वासी मसीह भाई आंदुल इचुडुल चिट्ठी वो नजरिया ते लेके सूची अन्न मी करुम रोची सीतो ना मेकुन समझे क्याले अनिमीवा विश्वास पाको क्याले कि इद परमेश्वर ता सच्चो दया ता मांदी आन इदन ते मजबूत आसी पक्को मंट बाबुल ता मंडली तोड़ लुगोड़ भी परमेश्वर तोड़ आज तोड़ आंदुड़ वोड़ भी सेवा जहार रोहता तोड़ अनि नावल मर्री मरकुस भी रोहता तोल मसी सुत प्रेम ते बुरसी बुरसी कुन वोड़ दूसरोन ईसु सहाय प्यारो भैड़ी तनी सेलक नीट इंगमावा नेट आई बाइबल अध्ययन तक कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेड़ा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सब तुन बरकसे विल
के मावा कार्यक्रम सच्चो सरी केंसते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इम्मट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंची ये नाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़े मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।